chinimandi.com पॉडकास्ट।
यंदाच्या हंगामात मेक्सिकोकडून अमेरिकेला 2014 सामंजस्य करारानंतर सर्वाधिक साखर निर्यातीची शक्यता। मेक्सिकोच्या सरकारनं सांगितलं की अमेरिकी वाणिज्य विभागानं प्रकाशित केलेल्या अधिसूचनेत मेक्सिकन साखर निर्यातीला विनियमित करण्याच्या सामंजस्य कराराला पुढील 5 वर्षापर्यंत तसंच ठेवण्याचा उद्देश स्पष्ट केला आहे। अमेरिकेनं मेक्सिकन साखर कंपन्या अमेरिकी बाजारामध्ये अत्यंत स्वस्त दरात साखर डंप करत आहेत याची सूचना मिळाल्यानंतर अमेरिकानं मेक्सिकन साखरेच्या आयातीवर 2014 मोठं शुल्क लावलं होतं। तेव्हा दोन्ही देशांमध्ये शुल्क हटवण्यासाठी एक करार झाला, ज्यामध्ये मेक्सिकोकडून रॉ आणि रिफाईंड साखरेच्या आयातीसाठी कोटा आणि कमी मूल्य निश्चित करण्यात आलं। मेक्सिकोच्या आर्थिक मंत्रालयानं सांगितलं की अमेरिकाकडून जारी करण्यात आलेली अधिसूचना मेक्सिकन साखर निर्यातीसाठी एक चांगला संकेत आहे, कारण यामुळे अमेरिकी बाजारामध्ये जाण्याचा मार्ग सोपा होतो। मंत्रालयानं सांगितलं की वर्तमान साखर चक्रामध्ये मेक्सिको संयुक्त राज्य अमेरिकेला 14,21,901 मेट्रिक टनापर्यंत निर्यात करण्यामध्ये सक्षम होईल, जे 2014 करारानंतर सर्वात अधिक प्रमाणात आहे।